रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझ वीण निद्रा कई भेटसी बा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंखू धावती विखार काळसर्प, आशा ममता देही बेडी, सुसरी करिता ती तडातोडी, नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती, अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी, कम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, मद मत्सर वोहटेना भूली पडली, वासना धामिणी पडिली गळा, घालूनी वेटाळे वमी गरळा, जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक, माथा प्रपंचाचे वोझे, घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने, पडिले भ्रांतीचे अंधारे, नागविले अभिमान चोरे, आले अहंतेचे काविरे भूतबाधा, बहुतेक आवर्ती पडिले, प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे, देव आपण घालूनी उडी, तयासी नेले पैल थडी, येरते अभाविके बापुडी वाहतची गेली, भगवंत भावाचा भुकेला, भावार्थ देखो न भुलला, संकटी पाविजे भाविकाला रक्षितसे, जयास भगवंत आवडे, तयाचे देवासी साकडे, संसार दुःख सकळ उडे निज दासाचे। दासबोध दशक तिसरा समास दहावा, वैराग्य निरूपण नाम समास आपला चाललं आज सुरू करतो आहोत। '92 साली स्वामीजींना पॅरालिसिसचा अटॅक आल्यानंतर शनिवारच्या केंद्रामध्ये संध्याकाळी दासबोधाची प्रवचनं घ्यावीत असं स्वामीजींनी सुचवलं। त्याआधी जेव्हा युवा केंद्र सुरू झालं 1978 साली तेव्हा दासबोधाच्या निरूपणानेच युवा केंद्र होत असे। '79 साली सुरू केलेला हा दासबोधाचा अभ्यास होता तो 1989-90 दरम्यान युवा केंद्र जे होतं ते स्वामीजींनी मुख्य केंद्रामध्ये असं समाविष्ट केलं आणि हे दासबोधाचं निरूपण केंद्र जे होतं युवा केंद्रातलं तर ते मुख्य केंद्रामध्ये घ्यावं असं स्वामीजींनी सुचवलं। आणि मग त्याच्यात थोडासा बदल करून दासबोधाच्या ऐवजी, कारण तेव्हा स्वामीजी स्वतः दासबोध सांगत होते त्यामुळे दासबोधाच्या ऐवजी हरिपाठ केंद्रामध्ये घ्यावा असं स्वामीजींनी सांगितलं. आणि 78 साली सुरू झालेलं हे केंद्र, युवा केंद्र, मोठ्या केंद्रामध्ये जेव्हा विसर्जित झालं, त्याला युवा केंद्र म्हणणं बंद झालं, तेव्हा हरिपाठ सुरू झाला. ही गोष्ट 1989 सालची आहे. 1978 साली दासबोध सांगायला जेव्हा सुरुवात केली, सद्भक्त मिलिंद वाटवे, मी, विजय कुलकर्णी आणि नाना भवाळकर असे आम्ही चार जण सुरुवातीला दासबोधावर घेतल्यानंतर पहिला दशक पहिला समास, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, तो झाल्यानंतर कोणते समास घ्यायचे हे स्वामीजींनी खुणा करून दिले. त्याच्यामध्ये पहिल्या समासानंतर एकदम दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण हा समास घ्या असं स्वामीजींनी सांगितलं. मधले जे समास आत्ता आपण इथं निरूपणाला घेतले तर ते समास तेव्हा घेतले नव्हते. अर्थात जेव्हा 1992 साली दासबोधाची प्रवचन सुरू झाली माया अपार्टमेंटमध्ये दर शनिवारी, तेव्हा पहिला दशक पहिला समास, ग्रंथानाम दासबोध इथपासूनच सुरुवात झाली. आणि स्वामीजींनी करून दिलेल्या खुणांप्रमाणे परत हा वैराग्य निरूपण समासच लगेच घेतला गेला. त्या दासबोधाच्या निरूपणाचं एक आवर्तन संपल्यानंतर आपल्या इथं ती निरूपण मात्र अखंड चालू राहिली. आणि त्यानंतर आता जे मध्यंतरी आपण मागच्या वर्षी 1.5 वर्षापूर्वी दासबोध परत आपल्या इथं सुरू केला, तेव्हा हे मधले समास आपण घेतले, जसे विरक्त लक्षण, संत स्तवन हे समास घेतले गेले. हा समास स्वामीजींनी अशा करता घ्यायला सांगितला की मधली जी संसार दुःखाचे जे समास आहेत ते आणि मूर्ख लक्षण, पढत मूर्ख लक्षण हे समास आपले आपले घरी वाचा म्हणाले. याच्यावर विशेष निरूपण करण्यासारखं काही नाही. म्हणून मी जरा उलगडून पाहत होतो, वैराग्य निरूपण नाम समास घ्यायचा ठरवलेला होता, पण पढत मूर्ख लक्षण समास घ्यावा का? पण मला असं आढळलं की असे समास जर घ्यायचे असतील तर अशा समासांमध्ये खरी परीक्षा निरूपण करते होणार असते, म्हणून तो नको असं वाटलं. पढत मूर्खाबद्दल समर्थांनी काय म्हटलेलं आहे, कारण हा पढत मूर्ख समासाच्या आधीचा विरक्त लक्षण नाम समास मागच्या वेळेला आपला झाला. परत एकदा मी आल्या आल्या जरा चाललं, पहिल्या ओवीनंतर ठरवलं की विरक्त लक्षणच ठीक आहे. मागा सांगितली जो कोणी त्याचा अभ्यास करतो तो मूर्ख आहे तो देखील चतुर होतो, त्या लक्षणांचा अभ्यास केला तर. आता ऐका, शहाणे असोनी मूर्ख, जे शहाणे आहेत पण त्यांचा शहाणपणा काही कामाला येत नाही, शहाणे असून जे मूर्ख आहेत त्यांची लक्षणं ऐका असं समर्थ म्हणाले. तया नाव पढत मूर्ख, श्रोती न मनावे दुःख, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय. शहाणे असून मूर्ख म्हणजे बहुश्रुत आहे आणि दुराशा आहे, अभिमान आहे. एका बाजूला शहाणा आहे आणि एका बाजूला मूर्खासारखा वागतो आहे. बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, वेळ येईल तेव्हा ब्रह्मज्ञान बोलतो, दुसऱ्यांना सांगतो. दुराशा आणि अभिमान धरी, मात्र ते ब्रह्मज्ञान फक्त इथून बोलण्यापुरतं असतं आणि दुराशा फार असते. जस आपला संसार कसाही चाललेला असेल तरी तो चांगलाच होईल असं वाटत राहतं. आपली परिस्थिती कशीही असेल आणि एकदम जादू होणार नाहीये, बदललं जाणार नाहीये काही, हे कळत असतं तरी चांगले दिवस येतील असं वाटत राहतं. आपली मुलं शिकत नाहीयेत पण एकदम काहीतरी घडेल, कोणते तरी ग्रह बदलतील आणि मुलगा चांगला होईल असं वाटतं, ब्रह्मज्ञान बोलतो. ती असेल तर अभिमान तरी धरतो, काहीतरी एक तरी करतो. जर कुठं नावं ठेवायला जागा नाही, बोट ठेवायला जागा नाही, काळजीचं कारण नाही असा संसार असेल तर त्या संसाराबद्दल एकदम अभिमान तरी धरतो, किंवा परिस्थिती पालटण्याची फार मोठी आशा धरतो, दुराशा धरतो. तो पढत मूर्ख असं समर्थ म्हणाले. मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पढत मूर्ख. वेळ आली तर ऐकलेलं भरपूर असतं पण करण्याची काही इच्छा नसते, साधना कोणतीही करत नाही. परमार्थ समजत असतो पण गुरु आज्ञेप्रमाणे जात नाही, त्या ठिकाणी स्वतःची बुद्धी लावतो. प्रसंगी कर्तव्य कर्म देखील सोडून देतो, सगुण भक्तीकडे देखील कानाडोळा करतो, अशी लक्षणं सांगितलेली आहेत. ही लक्षणं आपण वाचावीत असं मी देखील म्हणेन, याच्यावर निरूपण करण्याच्या ऐवजी. कारण दुसरी एक गोष्ट आहे, याच्यातल्या कोणत्याही पदाबद्दल जर बोललं तर एकतर बोलणारा देखील काही प्रमाणात पढत मूर्ख असण्याची शक्यता असते. सगळंच त्यालाही जमलेलं असेल असं नाही, अशी शक्यता असते. आणि तो जे बोलतो ते कोणावर तरी टीका घडण्याची शक्यता असते. स्वतःला पूर्णपणाने साधलेलं नसताना टीकात्मक बोलणं होण्याची देखील शक्यता असते. असं असल्यामुळं ही सगळी लक्षणं आपल्या आपल्या पद्धतीने वाचावीत. आपल्याला जे सुधारता येईल ते सुधारावं, हे वाचल्यानंतर आणि कोणाला डोळ्यासमोर आणू नये की हे याचं लक्षण आहे का त्याचं लक्षण आहे का त्याचं लक्षण आहे, याच्यात कोण बसतो याची शोधाशोध करू नये. आपल्याला बसवावं आणि आपल्यापुरताच याचा विचार करावा. नाहीतर समर्थांनी याचं बरोबर वर्णन केलंय आणि अशा प्रकारे आपल्याला सोडून आपण हे सगळं वाचण्याची शक्यता असते. आपलेन ज्ञातेपणे सकळा असं शब्द ठेवणे, प्राणी मात्रांचे पाहे उणे तो पढत मूर्ख. समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. अभ्यासाचे नि गुणे सकळ विद्या जाणे, जनास निवू नेणे तो एक पढत मूर्ख. सांडुनिया श्रीपती जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पढत मूर्ख. इत्यादी इत्यादी असे अनेक गुण सांगितलेले आहेत. दासबोधाचा आता आपण अभ्यासच करतो आहोत तर आपल्या हातून सुटू नये. आता इथं जेवढं निरूपण होतं तेवढंच आपण ऐकलं आणि बाकीचं काही वाचलंच नाही कधी, असं होऊ नये म्हणून या समासाचा मी थोडासा उल्लेख केला. वर्तल्या विण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी पराधेन गोसावी तो एक पढ़त मूर्ख ज्ञान बोलोनी करी स्वार्थ प्रवचन करतो आणि स्वार्थाबद्दल विचार करतो आपलं कसं सगळं करावं याचा विचार करतो अशा प्रकारची ही जी लक्षणं आहेत भक्ती मार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंढर पडे ऐसिये कर्मी पवाडे तो एक पढत मूर्ख प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पढत मूर्ख हे ही पढत मूर्ख लक्षणं सांगितल्यानंतर समर्थांनी तिसरा दशक जो सांगितला तो तिसरा दशक मात्र आपण सगळा न घेता कारण त्याच्यात संसाराच्या दुःखांचंच वर्णन सरसहा केलेलं आहे तर तेही स्वामीजी म्हणाले ते की तुम्ही घरी वाचा स्वगुण परीक्षा म्हणून समास आहेत माणूस संसारामध्ये कसा अडकून बसतो आणि संसार करत असताना स्वरूपापासून खाली कसा ओढला जातो अनेक प्रकारची दुःख कशी भोगतो जन्म दुःख कसं भोगतो याचं भरपूर वर्णन केलेलं आहे जन्माला येताना कशी अडचण होते श्वासोश्वास कोणतो आई प्रसूती वेदनांनी आरडाओरड करत असते कोणीतरी धरून सोडवण्याचा प्रयत्न करत असतो त्या ठिकाणी याला वेदना होत असतात भलत्या जागी अडकून पडतो आडवा होतो त्यामुळं जन्म व्हायला कठीण होतं अशा प्रकारची वर्णन आहेत आणि मग जन्म झाल्यानंतर तान्हेपणाचं वर्णन असतं वर्णन समर्थांनी केलेलं आहे याचं दुखत असतं डोकं आई शेकत असते पोट हारडत असतो अशा प्रकारे जी दुःख लहानपणीची असतात त्याचं भरपूर वर्णन समर्थांनी केलेलं आहे अशा याच्यात कोणाकोणाची माता जाते मातेच्या वियोगाचं दुःख केलेलं आहे आणि सुदैवानी आई जगली आणि मूल जर वाढलं तर त्या मुलाच्या खेळण्याकडे आईचं लक्ष लागतं आणि आई देखील गुंतून पडते पण मुलाला मात्र खेळताना कधी दात पडतो कधी काय होतं अशा प्रकारची वर्णनं केलेली आहेत अशा प्रकारे सगळ्या संसाराचं वर्णन आई जाते वडील दुसरं लग्न करतात ती आई छळायला सुरुवात करते हा देखील संसारात नवीन संसारात लग्न झालेला रमायचा प्रयत्न करतो संसार एकूण लेकुरे उदंड झाली असं झाल्यामुळं ओढग्रस्तीचा व्हायला लागतो त्याला पैसे कमवण्याची अजून पैसे कमवण्याची अशी आवड इच्छा निर्माण होते संसाराला पुरावेत म्हणून आणि तो परदेशामध्ये देखील किंवा दुसऱ्या गावी देखील त्यानिमित्ताने जातो त्यामुळं इकडे कुटुंब तिकडे हा एकटा राहतो अशा प्रकारची वर्णनं देखील समर्थांनी केलेली आहेत संसाराकरता खूप खटपट लटपट केली देवांना नवस केले लेकुरे उदंड झाली तोते लक्ष्मी निघोनी गेली बापडी भिकेसी लागली काही खाया मिळेना अशी त्याची परिस्थिती जरा सगळ्यांनी पुढे जर सरकलं तर बरं होईल लेकुरे खेळती धाकुटी येके रांगती येके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्रांची अशा प्रकारे समर्थांनी संसाराचं वर्णन केलेलं आहे आणि अशा सगळ्या याच्यात परदेशी गेलेला हा मनुष्य त्याला एका बाजूनी बायको मुलांचा वियोग सहन होत नाही एका बाजूनी राहायला तर पाहिजे त्यांना भरण्यासाठी पैसे मिळवण्याची तर गरज आहे, अशा अडचणीत सापडून जातो। अशाच वेळेला आई वडिलांकडे दुर्लक्ष करतो, बायको हीच प्रमाण होऊन जाते, आईच्या दुखण्यांच्या वेळेला रागवतो, काटतो आणि मग त्याचं स्वतःचं म्हातारपण देखील कसं होतं, त्याच्याकडे कसं दुर्लक्ष केलं जातं। सांदीस पडला सगट बायका शिव्या देती, सांदीस पडला म्हणती, अशी म्हातारपणी त्याची परिस्थिती होऊन जाते, असं एक बिकट वर्णन समर्थांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर शारीरिक ताप, मानसिक ताप, असे जे निसर्गाचे प्रकोप, आध्यात्मिक ताप, अधिभौतिक ताप, अधिदैविक ताप, याचं वर्णन समर्थांनी पुढे या समासात केलं। मग मृत्यू निरूपण समर्थांनी केलं। हा मृत्यू निरूपण समास देखील खरा पाहण्यासारखा आहे। संसार म्हणजे सवेचं स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडी नाही घडी, नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती, कर्मासारिखे प्राणी पडती नाना देसी विदेशी, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे, एका क्षणात देह सोडावा लागतो। मृत्यू न म्हणे हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार, मृत्यू न म्हणे संग्रामशी शूर समरंगणी, मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी, मृत्यू न म्हणे उग्र रूपी महाकळ। अशा प्रकारे मृत्यू कोणालाही क्षमा कशी करत नाही। मृत्यू न म्हणे हा धूर्त, मृत्यू न म्हणे हा बहुश्रुत, मृत्यू न म्हणे हा पंडित महाभला, मृत्यू न म्हणे हा गोसावी, मृत्यू न म्हणे हा तपस्वी, मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन, मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे संन्यासी, मृत्यू न म्हणे काळासी वंचू जाणे। अशा प्रकारे मृत्यू कोणालाही कसा चुकत नाही। एक मृत्यू मार्गी लागले, एक अर्ध पंथ क्रमिले, एक ते शेवटास गेले वृद्धपणी, मृत्यू न म्हणे बाळ तारुण्य कोणत्याही वेळेला येऊ शकतो, मृत्यू न म्हणे सुलक्षण, मृत्यू न म्हणे विचक्षण बहुबोलिका। हाही समास मुळातून वाचण्यासारखा आहे आणि पुन्हा पुन्हा वाचण्यासारखा देखील आहे। गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, कितीही मोठं आयुष्य जरी झालं, अशी मंडळी तुम्ही पाहिली असतील की तुम्हाला विचारतात की माझं वय किती असेल असं ओळखा, आणि तुम्ही म्हणता की आम्हाला असं वाटतं की तुम्ही 68-70, तेव्हा तो म्हणतो 78 असा जोरात सांगतो। तुम्ही जर 75 म्हणालात तर तो 90 असतो। गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले अगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुत पराक्रमी। आपल्या स्वतःला जर आपण काही समजत असू तर ते कसं व्यर्थ आहे हे समर्थांनी सांगितलं। गेले बहुत कपट कर्मी, गेले बहुत संग्रामी संग्राम सौरे, गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्यकर्ते, गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादी, गेले बहुत वेवादी बहुता परींचे, गेली पंडितांची थाटे, गेली शब्दांची कचाटे, गेली वादके अचाटे नाना मते, असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी, असं समर्थ म्हणतात। दासबोध सांगायला सुरुवात केली आणि आत्मज्ञान सांगणारा हा ग्रंथ आहे हे सांगितल्यानंतर प्रत्यक्ष थेट उपदेशाला सुरुवात कुठून जर झाली असेल तर हा वैराग्य निरूपण समास मृत्यू निरूपणानंतर येणारा, त्यामुळे हा वैराग्य निरूपण समास वारंवार केंद्रात सांगितला गेला. मूर्ख पढ़त मूर्ख संसार दुख त्रिविध ताप मृत्यु इतपर्यंत वाचून ऐकून परिशीलन करून संसाराबद्दल अनासक्ती किंवा कमीत कमी आसक्ती अशी होणं गरजेचं आहे. कमीत कमी आसक्ती याचा अर्थ कर्तव्य कर्म करतो आहे. अनासक्ती म्हणजे आपल्याला कशाचंच काही नाही असा त्याचा अर्थ मात्र नाही. पण संसाराच्या सगळ्या मर्यादा ज्यांनी जाणलेल्या आहेत आणि जाणून जो संसार करतो आहे असं होणं गरजेचं आहे. एवढं सगळं वाचल्यानंतर त्याला वैराग्य ही गोष्ट सहजच त्याच्या ठिकाणी अंतर्भूत झाल्याखेरीज राहत नाही किंवा राहायला नको म्हणून आता वैराग्य निरूपण समर्थांनी सुरू केलं. संसार म्हणीचे महापूर, संसार हा महापुरासारखा आहे. खरंच पाण्याचा जसा प्रचंड प्रवाह असावा नदीचा, कुठून येतं ते कळत नाही, कुठं जाणार आहे ते कळत नाही, आणि रोरावत आणि घोंगावत पाणी जसं जावं, जर महापूर कोणी पाहिलेला असेल तर लक्षात येतं की त्याच्यात किती भोरे असतात, त्याच्यात काय काय वाहून जात असतं, केवढा पाण्याचा प्रचंड वेग असतो. महापुरामध्ये पट्टीचे पोहणारे एकेकाळी पुण्यात होते. इथं अलका टॉकीजच्या लकडी पुलावरून उडी मारायची आणि ओंकारेश्वरापाशी बाहेर निघायचं असा त्यांचा छंद असायचा. आणि मोठ्या अहमिकेने पूर आला की पोहायला जाणं असं त्यांचा कार्यक्रम असे. असेच एक अतिशय पट्टीचे पोहणारे धरणं जेव्हा झाली तेव्हा पाण्याचा वेग किती प्रचंड असतो याचा अंदाज येत नाही. जे नैसर्गिक पूर असतात ते आणि धरणातून वेगाने सोडलेलं पाणी, तर मला असं आठवते की बातमी वाचलेली की त्यांच्या पोहण्याबद्दल तेव्हा पुणे ही छोटं होतं, एक 5-6 पेठा एवढं छोटं पुणे होतं, आणि ते नेहमी उडी मारत असत आणि बाहेर निघत असत आणि फार कमी मंडळी अशा प्रकारे तेव्हा पाणी इतक्या वेगाने जात होतं की त्यांनी उडी मारल्याबरोबर ते वाहूनच गेले. त्यांना पाणी कापत कडेला यायला देखील अवसर मिळाला नाही. महापुरामध्ये धार तोडून पोहणं आणि टँकमध्ये पोहणं याच्यात फार फरक आहे. पडल्याबरोबर कोणत्याही वस्तूसारखे तुम्ही वाहत असता आणि वाहत असताना पाण्याची धार कापून तिरकं तुम्हाला बाहेर कुठंतरी पडायला लागतं, आडवं पोहता येत नाही. संसार हा महापुरासारखा आहे असं म्हटलेलं आहे. खूप मोठा पूर जसा असावा तसा हा संसार आहे. आपल्या मागे देखील फार मोठी परंपरा या संसाराची आहे. आपल्यापर्यंत गोष्ट आलेली आहे आणि पुढे देखील हा वाहत जाणारच आहे. आपल्या आधी आपले वडील होते, त्यांच्या आधी आजोबा होते, त्यांच्या आधी कोणी होते, आणि अशा प्रकारे हा संसाराचा पूर आहेच आहे. या संसाराच्या पुरामध्ये अनेक प्रकारची जळचर, डंखू धावती विखार काळसर्प, काळसर्प म्हणजे जो चावला असताना मृत्यूच येईल अशा प्रकारचा सर्प म्हणजे काळसर्प. या संसारामध्ये अत्यंत विषारी असे काळसर्प खरंच वाट्याला येत असतात. अगदी तुम्ही तुमच्या घरातून निघून अध्यात्ममंगल धामपर्यंत तुमच्या दुचाकी वाहनावरून येत असताना तुम्हाला किमान 2-3 जणांनी वाचवलेलं असतं आणि तुम्ही किमान 2-3 जणांना वाचवून इथं आलेले असता. कोणाच्या अंगाने कधी तुमच्या पुढे मृत्यू उभा राहील काही सांगता येत नाही. आशा ममता देही बेडी या महापुरामध्ये पोहण्यासाठी मोकळीक देखील तुम्हाला नाही. हात पाय मोकळे आहेत आणि तुम्ही मोकळेपणाने संसाराच्या या महापुरामध्ये पोहता आहात असं नाही, तर काही बेड्या पडलेल्या आहेत. त्या बेड्यांचं वर्णन करत असताना ते म्हणतात की आशा ही एक बेडी आहे, ममता ही एक बेडी आहे संसारामध्ये तुम्हाला पडलेली. तुमच्या हातांना त्यामुळे मर्यादा आलेल्या आहेत. तुम्ही जे ठरवता ते करू शकत नाही. याचं कारण आशा आणि ममता. तुम्हाला पुष्कळ विहार करावासा वाटेल, तुम्हाला पुष्कळ स्वच्छंदी व्हावंसं वाटेल, पण तुम्ही ते करू शकत नाही. नुकताच मी एकाला सल्ला दिला, अगदी सांसारिक सल्ला दिला, खूपच उत्तम शिक्षण झालेला असा तरुण मुलगा, तो आता जिथं काम करतो आहे ते सगळं सोडून अगदी निसर्गरम्य आणि छोट्या ठिकाणी एखाद्या शाळेमध्ये वसतिगृहामध्ये जिथं मुलं राहतात तिथंच त्याला राहायला जायचं होतं आणि त्या ठिकाणी तशी शांत त्याला आवड होती. मी जरा चौकशी केली, माहितगारांकडे विचारलं की अशा प्रकारे जर हा गेला तर आत्ताचा काळ असा आहे की तुम्ही तुमचं जे क्वालिफिकेशन आहे तिथून खाली उतरून कॉलेजमधल्या मुलांना शिकवू शकता, तिथून तुम्ही शाळेत शिकवायला जर आलात आणि तुम्हाला 2 वर्षांनी जर बदलायची वेळ आली तर इतक्या मोठ्या क्वालिफिकेशनचा जेव्हा शाळेत शिकवायला येतो तेव्हा तुम्हाला काहीतरी अडचण आली म्हणून तुम्ही खालची नोकरी धरली असं धरलं जाईल. आणि मग पुढे कायम तुमच्या प्रगतीला ही गोष्ट बाधक ठरेल. तुम्ही जिथं नोकरी मागायला जाल तिथं तिथं तुमच्याकडे मोकळ्या मनाने पाहिलं जाणार नाही, तुमच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटेल. असं झाल्यामुळे मी त्याला असं सांगितलं की तुझी आवड कशीही असली तरी आता लग्न झालंय, मुलं आहेत तुला, असं धाडस तू करू शकत नाहीस ममता. आता ममतेची बेडी पडलेली आहे. आता जीवनामध्ये हवं ते संसार झाला म्हणून तू करू शकत नाहीस. कोणी तुम्ही ठरवा की ही बेडी मी बेडी मानणार नाही, तर तुमच्यावर अवलंबून असलेल्या 2-4 जणांची तुम्ही पंचाईत केली समजा. तुम्हाला आता ते स्वातंत्र्य नाही. बेडी याचा अर्थच तो आहे. तुम्ही अविवेक करू शकत नाही. तुम्ही जीवनाबद्दल नाही ते धाडस करू शकत नाही. याचं कारण तुम्ही त्याला ममता म्हणा, तुम्ही त्याला कर्तव्य म्हणा, पण जर तुम्ही पंचायत जर तुमची स्वतःची पंचायत झाली तर तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांची पंचायत होईल. तुम्ही आता वाटेल तसं वागू शकत नाही म्हणून ती बेडी आहे. आशा ही देखील एक अशाच प्रकारची बेडी आहे. संसारात आशेवरच सगळं चाललेलं असतं. एका ज्योतिषाला आपली पत्रिका दाखवणाऱ्या एका ग्रहस्थाला त्या ज्योतिषाने सांगितलं की वयाच्या 45व्या वर्षापर्यंत तुमचं अत्यंत खडतर असं आयुष्य जाणार, तुम्हाला खूप कष्ट पडतील, पैसा तुमच्या गाठीला फार राहणार नाही. त्यामुळे मग तो म्हणाला मग 45 नंतर तर माझं ठीक असेल ना. तेव्हा तो म्हणाला की 45 नंतर तुम्हाला ह्याची सवय होऊन जाईल, तुम्ही या गोष्टीला सरावाल. उद्या आपलं काही चांगलं होईल एवढ्या आशेवर मनुष्य असतो. त्या आशेची देखील एक बेडी असते माणसाला. आशा ममता देही बेडी. आशा आणि ममता यांची बेडी अशी बसलेली असते. सुसरी करिता ती तडातोडी, जणू या सुसरीच आहेत आणि तुमचे लचके तोडताहेत तुम्हाला समजतंय, पण तुम्ही काही करू शकत नाही। नेऊन दुःखाचे साकडी माझी घालती, अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथुनिया सोडविले नवचे प्राणी। देहाभिमान रूपी मगर ती जीवाला बुडवून पार पाताळात घेऊन जाते, पाण्याच्या तळाशी घेऊन जाते। पाण्यामध्ये हे या मंडळींची ताकद भलती मोठी असते। हत्तीचा पाय जरी धरला तरी हत्ती कासावीस होतो, ती पुराणांमध्ये गोष्ट आहे। आमच्या ऑफिसमधला एक शिपाई होता, तो दुसऱ्या ब्रँचमध्ये काम करणारा, तेव्हा बीजेपीनी भाजपानी आणि विश्व हिंदू परिषदेनी संसदेला घेराव घालण्यासाठी म्हणून आवाहन केलं। कोणाला आठवत असेल आपल्यापैकी बातम्या म्हणून, कोणत्या प्रश्नावर? अयोध्या प्रश्नावर घेराव घालावा संसदेला, असा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम। तर हे सगळे त्या प्रकारच्या ओळखींमध्ये हा असल्यामुळे तो गेला तिथपर्यंत, सरकारने ते करू दिलं नाही। घेरा वगैरे तर सोडाच, सगळ्यांना कोणाला पकडलं कोणाला काही केलं दूर नेऊन सोडलं, तसं तो दिवस टळला। तशा प्रकारे काही झालं नाही म्हटल्यावर हा हरिद्वारला गेला, मित्रांबरोबर गेला, ज्यांच्याबरोबर गेला होता। तिथं गंगा नदीला भयंकर ओढ आहे असं मी ऐकलंय, आणि साखळ्या लावलेल्या आहेत, त्या साखळीला धरूनच तिथं उतरायचं किंवा स्नान करायचं। आणि जिथपर्यंत साधारण माणसं जातात तिथपर्यंत सगळीकडे त्या साखळ्या लावलेल्या आहेत, तर हा त्याच्याही पलीकडे जाऊन गंगेत उतरायचा प्रयत्न करू लागला। तेव्हा खूप आजूबाजूच्या लोकांनी ओरडून सांगितलं, पण हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, काय धाडस असेल किंवा त्यावेळेला त्याला वाटलं। आणि एक मगर आली आणि त्याला ओढून पाण्यात घेऊन गेली। त्या ठिकाणी तो पाण्यात उतरल्याबरोबर त्याला आत नेला, सगळे लोक पाहतायत की याला आत नेला, बघता बघता गायब झाला, पाण्याखाली ती गेली आणि तो गेलाच, तो परत आला नाही। त्याची परिस्थिती अशी झाली की मृत्यूचा दाखला नाही, अधिकृत मृत्यू झाला अशी कुठं नोंद नाही, बेपत्ता अशी नोंदच करायला लागली। ज्यांनी सांगितलं की हा गेला तरी देखील उपयोग तसा कायदेशीररित्या होत नाही, काहीतरी एक 7 वर्ष किंवा 8 वर्ष तो बेपत्ता आहे, ॲब्सकॉन्डेड आहे म्हणून सांगावं लागतं, आणि त्याच्यानंतर तो मेला म्हणून जाहीर केलं जातं। त्यामुळे त्याचे पैसे अडकले, त्याचा फंड अडकला, त्याची ग्रॅच्युइटी अडकली, तो गेलेला असून आपल्याला सोप। त्याचे खरे अर्थ काय ते मी तुम्हाला सांगतो एखाद्या उदाहरणावरून। अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले। या संसारामध्ये अहंकार नावाची जी सुसर अथवा मगर आहे, ती काहीही करून आपल्याला विवेकाच्या ठिकाणी स्थिर राहून देतच नाही। या अहंकारापोटी आपल्याला दुसऱ्याला दुखवायला काही क्षिती वाटत नाही। अहंकार आणि स्पष्टवक्तेपणा हा अहंकार असलेल्या माणसाच्या ठिकाणी तर इतका दुर्गुणासारखा वास करतो की त्याला असं वाटत राहतं की हे कोण सांगणार, हे मीच सांगणं आवश्यक आहे। अहंकार अधिक स्पष्टवक्तेपणा, अशा माणसाचं जीवन तर फार खलास होण्याची शक्यता असते। त्याला तो सगळीकडे अप्रिय होऊन जातो। मी पण कोणाशीच नस आहे, तुमचे जर मित्र असतील तर त्याच्यात मी असं करणारा, मला असं लागतं, मला तसं आवडत नाही, तर काटा काढतोच, अशा पद्धतीने जो बोलतो त्याच्यापासून सगळे सावध राहतात। त्याला असं वाटत राहतं की आपण आपल्या स्वतःच्या स्वभावाचं वर्णन करतो आहोत. किंवा आपण कसे आहोत हे थोडासा अभिमानानेच तो सांगत असतो, पण ते कोणाला प्रत्यक्षात आवडत नसतं तशा प्रकारचं, आणि तशा प्रकारचं वागणं तर मुळीच नाही. जो दुसऱ्याशी मिसळू शकत नाही, जो दुसऱ्याचं सहन करू शकत नाही, जो थोडी गोष्ट जर घडली तर दीर्घकाळ लक्षात ठेवतो, दीर्घकाळ वैर पत्करतो, असा अहंकारी मनुष्य हळूहळू सगळ्यांच्या लक्षात येतो, सगळे त्याच्यापासून सावध राहायला लागतात. समाजामध्ये त्याचं मिसळणं हे आपोआप मर्यादित होतं, त्यालाही स्वतःला मर्यादा घालून घ्यायला लागते. त्याला अहंकार नकरांनी उडवलेलं असतं, नेऊन पाताळी बुडविले, त्याचं जीवन हे योग्य राहत नाही. आपली जी सद्यस्थिती आहे, जो कोणी आपल्या प्रत्येकाचीच आत्ता तुमची जी स्थिती आहे, शारीरिक मानसिक बौद्धिक चित्ताची, याला तुम्हीच जबाबदार आहात, दुसरं कोणी नाहीये. तुम्ही जर अत्यंत सुखाचं असा अनुभव करत असाल तर तुमच्या मनाची ती स्थिती आहे, तुमच्या चित्ताची ती स्थिती आहे, तुमच्या अंतःकरणाची ती स्थिती आहे, म्हणून तुम्हाला सुख वाटतं आहे. आणि जर तुम्हाला तसं वाटत नसेल, रुखरुख, चिंता, काळजी, कटकट, तर तुमच्या आत तसं आहे म्हणून तुम्ही तसे आहात, तुम्हाला तसं वाटतं आहे. जे काही आहे ते आपल्या भोवतीचं विश्व आपणच तयार करत असतो, दुसरा कोणी त्याला जबाबदार नसतो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, ज्याला विश्वास ठेवून वागता येत नाही, कोणी काही बोलला तर उलटे अर्थ ज्याला प्रतीत होतात, खेळीमेळींनी ज्याला घेता येत नाही, या सगळ्या मागं मीपणा हेच कारण असतं. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले. रामचंद्रांचं नवरात्र चालू आहे, अहंकाराचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणून रावण सांगितला जातो, सगळ्यात मोठं उदाहरण. स्वतःविषयी विशिष्ट कल्पना, मग स्वतःच्या सामर्थ्याविषयी देखील कल्पना, स्वतःच्या भोगाकरता सगळी दुनिया आहे असं वाटणं, यामुळे माणसाचा नाश होतो. त्याला भोग काय मिळतील ते मिळत असतील, माहीत नाही त्याला किती मिळतात आणि तो किती आनंदी मनाने ते भोगू शकतो. पण एवढं मात्र आहे की त्याचं मन हळूहळू खराब व्हायला सुरुवात होते. अशा माणसाच्या ठिकाणी संशय वाढायला लागतो, दुसऱ्याबद्दलची वाईट मतं वाढायला सुरुवात होते. त्याच्याकरता हळूहळू दुसरेही त्याच्याशी खरंच वाईट वागायला सुरुवात होते, तेव्हा तर त्याची अजूनच कठीण परिस्थिती होते. तो स्वतःला एकाकी अनुभवतो, असं होऊ शकत नाही, तो अत्यंत एकाकी होऊन जातो, त्याच्यापासून सगळे दूर जातात. आणि तिथून त्याला कोणी सोडवू शकत नाही, कारण आपल्याच मनाच्या गुंत्यात तो सापडलेला असतो. शिवाय तो दुसऱ्यांना दोष देत असतो, आपल्या स्वतःकडे याची काही अडचण आहे याची त्याला दात फिकीर नसते, ही अडचण त्याच्याबाबत घडते. अहंकार नकरे उडविले, नेऊन पाताळी बुडविले, तेथून या सोडविले नवचे प्राणी. आणि तिथून तो कदापि सुटत नाही, काही केला तरी तो मोकळा होऊ शकत नाही. काम मगर मिठी सुटेना. अजून एक गोष्ट, आशा ममता अहंकार, आता काम. कामाची मगर मिठी काही केल्या सुटत नाही. अतिशय दुस्तर जर कोणती गोष्ट असेल तर काम ही गोष्ट, अतिशय दुस्तर. स्वप्न कामाची पडणं, मनामध्ये चिंतन कामवासनेचं होणं, कामवासनेमुळं कशातच लक्ष न लागणं, सगळ्या जगताकडे पाहताना कामवासना वारंवार उफाळून येणं, काम मगर मिठी असं म्हटलेलं आहे, परत मगरच, मगरीचाच उल्लेख केलेला आहे, ती सुटत नाही काही केल्या, शारीरिक भाव नैसर्गिक रीतीने जो आवश्यक आहे तो शारीरिक भाव, कामाचं जर स्वरूप पाहिलं तर त्याच्यावर टीका खूप केली जाते, पण मानवी जीवनाला आवश्यक असं त्याचं स्वरूप देखील आहेच, पण तो मनावर आक्रमण करतो, ध्यायतो विषयान पुसाहा संगहा तेषु उपजायते, काय फक्त इंद्रिय एवढी गोष्ट नाही तर मन देखील सहभागी असतं आणि स्मृतीनी काम आपल्या ठिकाणी कायम वास करत असतो, जसा जागच्या जागी आणि वेळच्या वेळेला काम निर्माण होणं आणि नाहीसा होणं ही गोष्ट वेगळी, ही अत्यंत नैसर्गिक घटना आहे, पण जो काही काम अनुभवलेला असेल त्याची स्मृती मनामध्ये जाते, चित्तामध्ये घोळवली जाते, अंतःकरणापर्यंत तो जातो, त्याची पाळमुळं हळूहळू खोल खोल जायला सुरुवात होते आणि त्याचं ध्यान करायला सुरुवात करतो, ध्यान म्हणजे त्याचं चिंतन, त्याच्याकडे लक्ष वेधलं जाणं म्हणजे ध्यान, नैसर्गिक रीतीने निर्माण झालेला काम वेळच्या वेळेला निर्माण होणं आणि वेळच्या वेळेला त्याचं शमन होणं समजा, आणि मनातून देखील तो निरस्त होणं हा एक खरं म्हणजे अभ्यास आहे आणि ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे, अतिशय गरजेची गोष्ट आहे, कारण तो जर स्मृतीमध्ये गेला तर त्याचं ध्यान सुरू होतं, मग भगवद्गीता असं म्हणते की संगहा तेषु उपजायते, मग ध्यानाने किंवा वारंवार त्याचं स्मरण केल्यामुळं त्याचा संग जडतो, संग जडतो तेव्हा काही गोष्टी घडतात, त्या संगाबरोबर राहायला आवडायला सुरुवात होते, शिवाय तो विनोबांच्या भाषेत कमनीय वाटायला लागतो, काम हा कमनीय वाटायला लागतो, त्याचं स्वरूप जगात सर्वात सुंदर आहे असं वाटायला लागतं आणि त्यामुळे जर काही होत असेल तर परत काम निर्माण होतो, संगात संजायते कामहा, अशा दुष्टचक्रांनी मग मनामध्ये क्षुब्धता निर्माण होते, क्रोध याचा अर्थ क्षुब्धता, संताप अशा अर्थाने नाही, संमोहात क्रोधात भवती संमोहा आणि क्रोधामुळं एक प्रकारे संमोह म्हणजे तुम्ही कधी संमोहित झालेला मनुष्य अथवा प्रयोग पाहिला असेल तर तुमच्या लक्षात येईल की त्याचं संमोहन काय असतं, संमोहन ही गोष्ट काय असते, मी पाहिलं तर नेहरू मेमोरियल हॉलमध्ये किती 1977-78 सालची गोष्ट असेल, माझा एक मित्र त्याला पासेस मिळालेले होते मेडिकल कॉलेजमध्ये शिकणारा आणि एक गेस्ट पास होता त्याच्याबरोबर मी गेलो, बीजे मेडिकलची मुलं होती, मुलं मुली आणि कोणीतरी एक ते परदेशी गृहस्थ आलेले होते हिप्नोटिझमचा प्रयोग सांगण्यासाठी, तो सिद्ध करण्यासाठी, त्यांच्या गॅदरिंगचा एक तो एक भाग होता, गॅदरिंगमध्ये तो एक प्रयोग म्हणून ठेवलेला होता आणि त्यांनी काही मंडळींना स्टेजवर बोलवलं की ज्या मुलांना मुलींना वाटतं की आपण प्रयोग केला तरी चालेल, तर कॉलेजमधली मुलं होती उत्साहाने जवळपास 100 मुलं आणि मुली स्टेजवर गेले आणि त्यांनी काही विशिष्ट प्रकारे लाईट्स ठेवले आणि सूचना द्यायला सुरुवात केली. आणि म्हणाले की काय तुमचे डोळे हळूहळू जड होत आहेत अमुक तमुक, त्यांच्या पद्धतीने ते सांगत होते. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यावेत असं सांगून त्यांनी ते केलं आणि मी आता डोळे तुम्ही संमोहित झालेले आहात आणि आता माझ्या आदेशाप्रमाणे तुम्ही वागाल असं ते म्हणाले. आणि त्यांनी तिथं असलेल्या दुसऱ्या एका व्हॉलंटियरला सांगितलं की तू यांना सांग डोळे उघडायला. त्यांनी डोळे उघडायला सांगितल्यानंतर जवळपास 50 मुलींनी डोळे उघडले. तुमच्यावर प्रयोग झालेला नाही, तुम्ही जाऊन बसा म्हणाले. आणि 50 जणांनी मात्र फक्त आता मी सांगेन तेच तुम्ही ऐकाल असं ते म्हणालेले होते. यांनी डोळे उघडा सांगितलं नव्हतं, त्यामुळे ते डोळे बंद करून होते. आणि त्यांच्याकडून इतके आश्चर्यकारक असे प्रयोग त्यांनी करून दाखवले. एक अशी छोटी छत्री दिली, बघ किती गोंडस गोरं बाळ आहे. स्त्रियांना मुलांची असणारी नैसर्गिक आवड कशी असते ते दाखवण्यासाठी, किती गोरा आहे बघ त्याचे कुरळे केस, बघ त्याचे गाल. तर ती मुलगी त्या छत्रीचे पापे घ्यायला लागली, तिला ते सगळं खरं दिसत होतं. असं एकेकाकडून ते करत होते आणि ग्रुपकडून देखील करत होते. ते असं म्हणाले की युद्ध सुरू झालेलं आहे, तुमच्या देशावर हल्ला झालेला आहे, लढा शत्रू आलेला आहे. धडाधड सगळ्यांनी उड्या मारल्या, फायरिंगची ऍक्शन सुरू झाली. आणि असं सगळं चाललेलं असताना एक रजनीशांच्या आश्रमातला एक तरुण मुलगा युरोपियन तोही तिथं आणि त्याच्यावरही हा प्रयोग सक्सेसफुल झाला होता. तो मात्र युद्धाच्या ऐवजी डोळे मिटून जप करत होता, नको नको म्हणत होता युद्ध. पण त्याला युद्ध खरं आहे असं वाटत होतं आणि तो नको म्हणत होता. तो शांती हवी असं सांगत होता. याला संमोह म्हणतात. आणि कामाने असा संमोह निर्माण होतो, ज्याच्यावर निर्माण होतो त्याला कळत नाही कसा होतो ते, बाकीच्यांना कळतं हा कसा संमोहित झालेला आहे. त्याचे डोळे बदलतात, त्याचा आवाज बदलतो, त्याचं चालणं बदलतं, त्याचं बोलणं बदलतं. याला संमोह म्हणतात. या संमोहामुळं जसा तिथं असणारी मुलं आपल्या स्वतःला विसरून तू आई आहेस म्हटलं तर आईसारखी वागायला लागते, तू सैनिक आहेस असं म्हटलं तर सैनिकांसारखी वागायला लागतात, म्हणजे आत्मविस्मृती होते. क्रोधात भवती संमोहा, संमोहात स्मृती विभ्रमहा. स्मृती नाहीशी होते, आत्मस्मृती नाहीशी होते, आपण कोण आहोत हे नाहीसं होतं. स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो. आणि स्मृती भ्रंश झाला तर बुद्धी नाहीशी होते, बुद्धी भ्रंश होतो. बुद्धिनाशात प्रणश्यती. विनोबा असं म्हणतात की बुद्धिनाशात प्रणश्यती हे का बोलले कोण जाणे, कारण बुद्धिनाश हा आत्मनाश आहेच आहे, पण इथं द्विरुक्ती दिसते असं ते म्हणतात. बुद्धिनाशापुरते थांबले असते तरी चाललं असतं, कारण ज्याचा बुद्धिनाश होतो त्याचा सगळाच नाश झाला, पण तरी देखील भगवंत आवश्यक समजले की तरी त्याचा नाश होतो हे वेगळं सांगावं. हे सगळं ज्यामुळं निर्माण होतं तो हा काम आहे. काम मगर मिठी सुटेना, अजून एक दुर्गुण तिरस्कार लागला तुटेना. अहंकारापोटीच तिरस्कार देखील असतो. मद मत्सर ओहटेना भुली पडली. काही काही मंडळी फार मत्सरांनी ग्रस्त असतात, तिरस्कारांनी ग्रस्त असतात, काही काही फरक पडत नाही. तुम्ही ज्याचा मत्सर करता आहात अशी व्यक्ती दिवसेंदिवस केवळ तुम्ही मत्सर करताय म्हणून ती कधीही खाली जात नाही, पण तुम्ही ती खाली जाण्याची वाट पाहत असता, तिच्याबद्दल सांगत असता की ही अशी आहे व्यक्ती, असा मोठा अपप्रचार करत असता, सगळ्यांना समजतं तुम्ही मत्सरग्रस्त आहात आणि त्या व्यक्तीला वाटत असतं मी खरं सांगते. इतकी जबरदस्त विलक्षण ताकद या मत्सराची देखील आहे की जी व्यक्ती मत्सरग्रस्त असते तिला काही केल्या लक्षात येत नाही की आपलं काहीतरी चुकतंय. नॉर्मल साईटच गमावून बसलेली व्यक्ती गुणांनी पाहावी ना, त्याच्या आत आत्मा आहे म्हणून पाहावी ना आत्म्याकडं. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम असं रोज म्हणत असेल, रोज प्रत्येक काम करत असताना नारायण विष्णू राम गोविंद हरी स्वामी असे शब्द उच्चारत असेल पण मत्सर सुटत नाही. मद मत्सर वोहटेना, हा मद शब्द मत्त माजलेला आणि त्याचा सगळा त्याच्या आविर्भावामध्ये बोलण्यामध्ये वागण्यामध्ये कृतीमध्ये ती गोष्ट यावी. काही काही लोक फार मगरूर असतात, पण समर्थ असं म्हणतात की भूली पडली, त्यांना समजतच नाही. वासना धामिणी पडिली गळा घालूनी वेटाळे वमी गरळा. वासना रूपी धामिण धामण कोणी जर पाहिली असेल तिथं सर्पोद्यानात असेल एखाद वेळेला, पण जेव्हा प्रथम आम्ही पाहिली तेव्हा घाबरून गेलो ती धामण पाहून. आम्ही आंबे कैऱ्या पाडायला म्हणून गेलो तो वाई मेणवली रस्त्यावर आणि तिथं दगड मारताना एक छोटा ओढा किंवा पाणंद अशी होती आणि रस्त्यावर पूल होता, तर कोणाला तरी असं दिसलं की खूप मोठं, म्हणजे इथून गिरीश बसलेला आहे, गिरीश म्हणजे तुझ्याही गिरीश मागं गिरीश फाटक तिथपर्यंत असं एक मोठं काहीतरी आणि चांगलं जाडसर असं जनावर असं दिसलं. एवढं मोठं आणि अगदी सावधपणाने अगदी हळू हालचाल असं अशी हालत होती ती. आम्ही चार पाच जण मित्र होतो तर कोणीतरी असं म्हटलं की अरे धामण आहे, म्हणून आम्ही पळत त्या पुलाच्या कठड्यापाशी गेलो, तेवढ्यात तिलाही चाहूल लागली आणि एखादी म्हणजे इथं हा जो पट्टा आहे तो पट्टा इथं उभारून जर एकदम ओढून घेतला तर कसा वेगाने येईल. तसं आम्ही जाईपर्यंत आम्हाला स्थिर असलेली ती एकदम हालचाल दिसली, इतकी की त्या आम्ही उभे होतो त्या पुलाखाली ती कधी गेली कळलंच नाही इतकी झटकन. म्हणून पुलाच्या दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या जाऊन पाहिलं तर ती थोडी जाताना आत झाडांमध्ये जाताना अगदी थोडी दिसली. या धामिणीनी गळ्याला विळखा घातला असं ते म्हणतात. वासना हीच कोणी धामण, आधी कामाचं वर्णन केलं आता कामना वासना मुख्य काम आणि अनेक प्रत्येक इंद्रियांच्या आपल्या आपल्या कामना विषय वासना त्याबद्दल ते म्हणतात की वासना धामिणी पडिली गळा घालूनी वेटाळे वमी गरळा. गरळ ओकोते आहे ओकते आहे जिव्हा लाळी वेळोवेळा भयानक. पुढच्या वेळेला बघू हरिओम. हे वर्णन इतकं विलक्षण आहे समर्थांनी केलेलं. माथा प्रपंचाचे ओझे घेऊनी म्हणे माझे माझे बुडताही न सोडी फुंजे कुळाभिमाने. फुंज कुळाभिमानाचा फुंज गर्व प्रपंचाचं ओझं डोक्यावर घेऊन माझं माझं असं म्हणत असतो. वैराग्य निरूपणाच्या या समासामध्ये सुरुवातीला संसार कसा भयानक असतो त्याचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. आणि मग कोणीतरी एखादा या संसाराला जाणतो, बहुतेक या आवर्तामध्ये सापडलेले आहेत. या संसार महापुरातून जर वाचायचं असेल तर भगवंतासी बोभाईले भावार्थ बळे, बोभाईले म्हणजे मोठ्यांदा हाका मारल्या अत्यंत भावबळाने, तेव्हा मग देव आपण घालूनी उडी तयासी नेले पैल थडी येरते अभाविके बापुडी वाहतची गेली. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखो न भुलला, भावाचा भुकेला भगवंत अशा भक्तांना वाचवल्याखेरीज राहत नाही. या सगळ्या प्रकारचे म्हणजे आशा, ममता, अहंकार, काम, तिरस्कार, मद मत्सर, वासना, या सगळ्याला उपाय जर काही असेल तर भगवंताला हाक मारणं एवढाच उपाय आहे. भगवंतालाच बोलवणं, दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया, तिथं भगवंतांनी सांगितल्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी असंच वर्णन केलेलं आहे महापुराचं. मामेव ये प्रपद्यंते मायाम एताम तरंती, ते जे मला शरण येतात ते मात्र ही माया तरून जातात, उद्धरून जातात असं भगवंत म्हणतात. अशा प्रकारे पुढे या समासाला समर्थांनी वळण दिले. आपण ते यथावकाश यथाक्रम पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.